नमस्कार सर, मैं परांजी बिल्डर्स की तरफ से बात कर रहा हूँ। परांजी बिल्डर्स की तरफ से बात कर रहा हूँ सर मैं। सर आपको एक ओके सर यस सर, सीनियर सिटीजन्स वे आर स्कीम फॉर सीनियर सिटीजन्स नेम एज अश्री अश्री नेम एज अश्री सर फॉर सीनियर सिटीजन्स। यस श्योर सर। सर आमच्याकडं स्कीम हो सर येते, काय हरकत नाही सर। आमच्याकडे अश्री म्हणून प्रोजेक्ट आहे सीनियर सिटीजन साठी। हां तिकडे तुम्हाला आमच्या आजच्या कंडिशनला पुण्यात आमचे तीन प्रोजेक्ट चालू सर अश्रीचे, एक महाडुंगे मध्ये आहे, एक बावधान मध्ये आहे आणि एक भूगाव मध्ये आहे सर। भूगाव चांदणी चौकापासून 4 किलोमीटरवर। तर तुम्हाला कुठला एरिया जवळ पडेल सर मला सांगू शकता का तुम्ही? हा ओके ओके तर मला एक सांगा सर, तुम्हाला सिटीच्या मध्ये पाहिजे की एकदम शांत जागेत पाहिजे सर, ते सांगू शकता का तुम्ही? सॉरी कुठले आहोत सर? हा हा ओके हो सर आहे सर। लाईक बंगलो टाईपच पाहिजे सर तुम्हाला? हा सर तिकडे आमचं भोगावमध्येच आहे, फॉरेस्टल नावाची आमची एक टाउनशिप आहे सर 168 एकरची। हा तिकडे सगळे बंगलोज आहेत। हो शुअर सर, चालेल सर। हा बोला सर। सर माझं नाव अभय आहे। सर ते नाही सांगू शकत आम्ही। सर बघा सर, तुम्ही तिकडे तुम्हाला फॉरेस्टल नावाचे आमचे टाउनशिप सर 168 एकर हे फॉरेस्ट FORESTRAIL सर चांदणी चौकापासून 4 किलोमीटरवर। हो भूगाव हा सर तिकडे तुम्हाला बंगलोज भेटेल सर, ते टाउनशिप सर 168 एकरचे। हो तिकडे तुम्हाला बंगलोज आहेत सर। हा बंगलोज म्हणजे सर तुम्ही म्हणताय सर तुम्हाला जसं पाहिजे फार्म हाऊस टाईप तुम्ही बनवू शकता सर, तिथे एवढा स्पेस आहे साईडला गार्डनिंग साठी। आणि या साईडला दुसऱ्या साईडला अतिशय व्हॅली पण आहे फॉर सीनियर सिटीजन साठी, त्याच प्रोजेक्ट मध्ये दुसऱ्या साईडला आहे सर।
प्लॉट
चालू असं मी तुम्हाला माहिती देतो याबद्दल पण ऐक ना तुला ऐक ना ऐकून मला एक सांग तुला प्लॉट साईड आहे माहिती का बंगलूचा
किती 3,000
स्क्वेअर फूट पेक्षा जास्त आहे आणि हॅलो होल्डर हॅलो धन्यवाद सर सर तिकडे तुम्हाला 3,500 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त एरिया भेटेल सर हो म्हणजे तो बिल्डचा प्लॉट भेटेल सर तुम्हाला डायरेक्ट बंगलोज भेटेल वांदेला हो सर त्यासाठी तुम्हाला मी आमच्या सिनियरला तुम्हाला ते बोलणं करावं लागेल सर मी त्यासाठी तुम्हाला एक काम करतो तुम्हाला बंगलोमध्ये इंटरेस्ट आहे ना सर मी तुम्हाला त्याची कॉस्टिंग आणि त्याचा म्हणजे सॉरी सर मी एक काम करतो मी तुमचा नंबर आमच्या सिनियर जे आमचे बंगलोचे सांभाळतात सर फॉरेस्टचे मी त्यांना तुम्हाला कॉल करायला सांगतो सर त्यांचं नाव सिद्धेश पाखरे आहे मी त्यांना तुम्हाला कॉल करायला सांगतो सर नाही तर तुम्ही त्यांना पाखरे PAKHRE हा मी त्यांना तुमचा नंबर देतो त्यांना तुम्हाला कॉल करायला सांगतो ठीक
आहे
साचिन कडे पुढे कॉल द्यायचं होतं वन सीटरचा बजेट आहे नाही सर त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे फक्त 3 BHK अपार्टमेंट बघून घेतो सर फक्त हा हो 3 BHK हो सर बंगला नाही सर तुम्हाला अपार्ट बिल्डिंग देत फ्लॅट भेटेल 3 BHK चा 1,200 स्क्वेअर फीट त्याचा कार्पेट एरिया येईल सर आणि त्याची किंमत जाईल सर तुम्हाला 1,10,00,000 ते 1,15,00,000 आणि त्या डिपॉझिशन तुम्हाला पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये भेटेल मग सर आतुष्य मध्ये घ्यायचं आहे की मग साध्या प्रोजेक्ट मध्ये घ्यायचं सर ते सांगू शकता का तुम्ही कारण की आमचा एक आतुष्य जो सिनियर सिटीजनचा प्रोजेक्ट आहे ना सर तो यावर्षी जून मध्ये रेडी पोझिशनला भेटणार आहे सर तुम्हाला एक प्रोजेक्ट आहे आमचा जो यावर्षी जून मध्ये रेडी होणार आहे आतुष्य सर तुम्हाला महाडुंगे मध्ये येईल सर चांदणी चौकापासून जवळच येतो सर चांदणी चौक की हिंगेवाडी रोड आहे सर त्या रस्त्याला आहे सर तिकडे तुम्हाला 1 BHK अपार्टमेंट भेटेल 450 ते 500 स्क्वेअर फूट कार्पेट एरियावाला त्याची किंमत तुम्हाला 47,00,000 राहील सर आणि त्याचं पोझिशन तुम्हाला नाही सर आमच्याकडे फक्त 1 BHK राहील सर आकर्षणमध्ये महाडुंगे मध्ये सर मला जे बोलला ना आता 450 ते 500 स्क्वेअर फूट आलं ते 1 BHK आहेत आकर्षित सिनर्जी SYNERGY येस सर 47,00,000 प्लस 10% स्टॅम्प ड्युटी टोटल तुम्हाला 1,00,000 वर्ष जातील सर 47,00,000 वर्ष म्हणजे 49 ते 50 पर्यंत जाईल सर तुम्हाला नाही सर प्रोजेक्ट ऑलमोस्ट तुम्ही एक काम करा सर मी तुमचा नंबर आमच्या देतो ते तुम्हाला कॉल करतील तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता सर या गोष्टी जर तुम्हाला 2 फ्लॅट जर कमी असतील सर सर ते अमेनिटीज म्हणजे सर तिकडे तुम्हाला सिनियर सिटीजन म्हणून राहू शकता सर तुम्ही ज्यांचं एज 55+ असेल ते राहू शकता सर तिकडे तुम्हाला तिकडे 24/7 मेडिकल असिस्टंट भेटेल मेडिकल अँब्युलन्स भेटेल 24/7 तुम्हाला एक मॅनेजर असेल सर तुमच्या देखरेखसाठी तुम्हाला काही इमर्जन्सी आली तर ते तुम्हाला मदत करू शकता प्लस तुम्हाला सर कॅन्टीन तुम्हाला पे आणि एक करता येईल सर तिकडे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण या गोष्टी कॅन्टीन मध्ये अवेलेबल असतात. हो सगळंच नाही तसं नाही सर, काही रजिस्ट्रेशन नाही सर, त्या गोष्टींसाठी सगळी सुविधा असतात तिकडे. बर सर, बाण्यांमध्ये रिपेअरिंग नाही सर तिकडं, नाही सर. बघा सर कसं आहे, आता समजा घरात राहत आहे तुम्हाला जे कसं आता सिनियर सिटिझनला कसं हेल्थ देखील जास्त असतात. ओके चालेल चालेल. अच्छा बरं बरं. चालेल. ओके बाबा सर, मी तुम्हाला नाही मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला दोन प्रोजेक्ट बघता येतील सर, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या दोन प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला भेटून जातील. एक तर आमचा फॉरेस्टर आहे भूगाव मधला आणि एक आहे अर्थश्री महाडुंगे मधला. ठीक आहे. सर बघा सर, भूगावमध्ये 138 एकरची टाउनशिप आहे ना सर, त्या दोन आहे, त्याच्यात अपार्टमेंट पण आहे, त्यात स्कूल पण आहे आणि त्याच्यात अर्थश्रीचं एक प्रोजेक्ट पण आहे सर. म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी बघता येतील ना. हा तुम्हाला ते टाउनशिप पण बघाल की तिथं केवढं ग्रीनरी आहे, केवढं लाईक फॉरेस्टार आहे, तिकडे अमेनिटीज काय काय भेटतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येतील. मी तुम्हाला एक सांग करतो सर. हो मी तुम्हाला भूगावचं ब्राउचर हा हा काय हरकत नाही सर. ओके मला एक सांगा सर. हा हा हो नाही 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 मग मी काम करतो सर तुम्हाला. आमचं फॉरेस्टर आहे ना भूगावचं, त्याचा ब्राउझर तुम्हाला सेंड करतो. मला सांगा सर तुमचा हा जो नंबर आहे 98-20-16-42-47 व्हॉट्सअपला आहे का सर? 98-20-16-42-46. येस सर. हो सर. येस सर. ओके ओके काय हरकत नाही सर त्याबद्दल. चालेल सर मी आमच्या एक्झिक्युटिव्हला सांगतो सर तुम्हाला. चालेल सर काही हरकत नाही तुम्हाला वापस. हो हो काही हरकत नाही सर मी पाठवतो तुम्हाला लगेच. हा 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 बरोबर. ओके चालेल सर. हो ठीक आहे. हो 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 चालेल सर, काय हरकत नाही सर. ठीक आहे, थँक्यू सर, तुमचा वेळ. हो हो बरोबर सर, बरोबर. ओके सर, अच्छा सर, ओके चालेल. अच्छा हो सर, ठीक सर, काय हरकत नाही. तुम्ही 17-18 तारखेला पुण्यात येणार, 17-18 तारखेला. हां चालेल सर, तेव्हा विजिट करा सर मग तुम्ही. ठीक आहे, ओके चालेल चालेल सर, चालेल सर. हो सर, थँक्यू सो मच सर, हॅव अ नाईस डे सर, बाय.